नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमध्ये आदमपूर इथं हवाई दलाच्या तळाला भेट दिली आणि तिथं हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधला. तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांना सद्यस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली. कृत्रिम वाळू धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती किंवा संस्थांना कृत्रिम वाळू युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे. तसंच या युनिट्सना 200 रुपये प्रति ब्रास इतकी सवलतही मिळणार आहे. राष्ट्रीय न्यायवैद्यकशास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी नागपूर जिल्ह्यात चिंचोली इथं सुमारे 20 हेक्टर इतकी जागा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत यंदा 94.1% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने 89 पदकांसह पदक तालिकेतलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात 38 सुवर्ण, 26 रौप्य आणि 25 कांस्य पदकांचा समावेश आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या एप्रिलमध्ये 18% कमी होऊन 3.16% आला. मार्चमध्ये हा दर 3.34% होता. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 1282 अंकांची घसरण झाली आणि तो 81148 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 346 अंकांची घसरण नोंदवत 24578 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.